नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. 21व्या शतकातील भारताकडे संपूर्ण जगाचं लक्ष असून भारताकडे असलेलं आयोजन आणि नाविन्यपूर्ण कौशल्याचं संपूर्ण जग अवलोकन करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित एनएक्सटी संमेलनात आज ते बोलत होते. आपण मांडलेली व्होकल फॉर लोकल आणि लोकल फॉर ग्लोबल ही संकल्पना आता सत्यात उतरली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. जगातला एक नवीन उद्यमी देश म्हणून भारत आता उदयास येत आहे. भारत केवळ एक कार्यशक्ती नव्हे तर जागतिक शक्ती असल्याचंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाला आजपासून प्रारंभ झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत पुण्यात या कार्यक्रमाचा मुख्य उद्घाटन सोहळा पार पडला. या अभियानाअंतर्गत 0 ते 18 वयोगटातल्या मुलांची सर्वांगीण शारीरिक आरोग्य तपासणी विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात अॅनिमिया मुक्त भारत अभियानाअंतर्गत भित्तीपत्रक आणि चित्रकथा पुस्तिकांचंही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या बोधचिन्हाचं अनावरणही यावेळी करण्यात आलं. पालक आणि शाळा व्यवस्थापनासह सर्व संबंधित यंत्रणेनं पुढच्या 2 महिन्यात हे अभियान राबवून त्याचा अहवाल सादर करण्याची सूचना आंबेडकर यांनी यावेळी केली. वीज महावितरण कंपनीनं प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचं राज्य सरकारनं दिलेलं उद्दिष्ट 82 दिवसात पूर्ण केलं आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही माहिती दिली. गेल्या 5 डिसेंबरपर्यंत राज्यात 71,437 तर त्यानंतर 100 दिवसांच्या मोहिमेत 82 दिवसात 57,033 घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्यात आले. राज्यातल्या लाभार्थी कुटुंबांना 800 कोटी रुपयांचं अनुदान खात्यात थेट करण्यात आलं आहे. या अंतर्गत लाभार्थी संख्येत छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात 4था, नागपूर 1ल्या, पुणे 2र्या तर जळगाव जिल्हा 3र्या क्रमांकावर आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या कामाची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भातल्या बैठकीत त्या बोलत होत्या. शहरी भागातील महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठीच्या योजनांसंदर्भातील प्रस्ताव सादर करावेत. महामार्गावरील जनसुविधा केंद्रांच्या देखभाल तसंच व्यवस्थापनाची जबाबदारी महिला बचत गटांना देण्याबाबत आणि या सुविधा केंद्रांमध्ये शौचालय, हिरकणी कक्ष, हस्तकला विक्री केंद्र, अल्पोपहार यासारखे स्टॉल्स उभारण्याबाबतचा प्रस्तावही सादर करण्याची सूचना तटकरे यांनी यावेळी दिली आहे. धाराशिव जिल्ह्यात चालू वर्षातील संभाव्य पाणी तसंच चारा टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून काम करावं असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. विहिरींमधला गाळ काढण्याचं काम तसंच नादुरुस्त असलेल्या विंधन विहिरी दुरुस्तीची कामं तातडीनं हाती घ्यावीत. संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे भूजल पातळीत आणि पाणीसाठ्यात वाढ करण्यासाठी कृती आराखडा तयार करून आवश्यक उपाययोजना कराव्यात आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या. ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग उमेद या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे बुलडाणा इथं आयोजित राजमाता विभागस्तरीय सरस तथा बुलडाणा जिल्हास्तरीय विक्री आणि प्रदर्शनीचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या वस्तू पदार्थांची विक्री स्थानिक ठिकाणी तालुका तसंच शहरी भागात विक्री करावी. केवळ वस्तू उत्पादनांवर भर न देता वस्तूंची पॅकिंग मार्केटिंग आणि ब्रँडिंगवर भर द्यावा यासाठी घरोघरी जाऊन आपल्या मालाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवावी असं ते म्हणाले. कृषी पदवीधरांनी उद्योजक बनावं आणि शेती क्षेत्राला नवी दिशा द्यावी असं प्रतिपादन अकोला इथल्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शरद गडाख यांनी केलं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथं आयोजित 2 दिवसीय राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादात देशभरातील कृषी विद्यापीठं आणि इतर प्रमुख संस्थांमधून 600 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत ब गटात आज दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघात सामना होणार आहे. या स्पर्धेत काल लाहोर इथला नियोजित ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान दरम्यानचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि या दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. ऑस्ट्रेलियानं ब गटातून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10